अध्याय चार तवे काळ्या भूतापाने इसू पारख ओवाया हटी देवा आत्मा त्याल जंगला माय ले गयो एन ता चाळही दिही एन चाळही राती उपास दयो त्या पासे त्याल खूप भूख लागी एन काळे भूते उंघे येन त्याला ख्या तू देवा पहो हे तर या दोगढा बाकी ओवा एहको हुकुम दे पेन ते जवाब देना ख्या एहको देवा वचना मा है का फोकात बाके कोई माहू जीवे नाय तर देवा मुया माने निंगणारा होगा वचने कोई जीवी पासे काळे भूत त्याल चोखा सेरा यरुशलेम माय ले गयो एन देवा सेंडियो त्याल उभो कोयो एन त्याल आख्या तू देवा पोहो है तर एठा कुदी पोड कहा का एह कोई देवा वचना मा लिखला है का तो त्या दुथाल तो हाटी हुकुम कोरी एन तो पाग दोगड़ावो आफळाय नाय त्या हाटी त्या तूल आथाव जेल्ली इसुई त्याल आख्या आजू एह कोई लिखला है का पोर मेहर तो देव या पारक कोहेमा पासो काळो भूत त्याल खूब ऊंचा डोगावो ले गयो एन दुनिया माने होगे राजे एन त्या मोठा पण त्याल देखाड्या एन ते त्याल आख्या जर तू मा पागे पोडीन मा भोगती कोहे तर आय ई होगा तूल दाही तवे इसुई त्याल आख्या काळ्या भूत मापाने निंगीजो कहा का देवा वचना मा लिखला है का पोर मेहर तो देव या पागे पोड एन फोका त्याज भोगती को पासे काळे भूत त्या सोडीन निंगोयो एन देखा देवादूत येईन त्या सेवा कोता लाग्या पासे योहानाल ओटा कोयो ई वो नाईन गालिल माय निंगोयो एन नासरत सोडीन तो जेबलून एन नाप्ताली यहा हिवाडा माय दोऱ्या काठावर्या कोफरनुम इही येईन रोयो ई या हाटी जाया का येशया भविष्यवाद्या असणे जी आखला ता ती पुरा वा ती ओहडा का जबलूना मुलुक एन नाप्ताली मुलुक दोर्या किनाऱ्या वोऱ्या यार्दे नोये तेकान्या पारका लोखा गालिल मुलुक इही ज्या अंधारामाय बोठला ज्या लोक आता त्याहाय मोठो उजवाडे देखियो एन ज्या मोरना मुलखामाय एन सावले माय बोठला आता त्याहा वय उजवाडो देखायो तोय पाने इसु हिकाडतो लाग्यो एन आकतो लाग्यो का पोच्चताप कोआ कहा का होर गारास पाही येनहा पासे तो गालिल दोऱ्या उंघेने जावा तो तोय ते पेत्र आखत तो शिमोन एन त्या बहा आंद्रियो या बेनी बहाल दोऱ्या माय जाळा टाकता देख्या कहा का त्या मासे दोणार आता एन ते त्या लाख्या तुम्हा मा पासला रिया तोवे आय तुम्हाल मा हे दोणारा को ही तोवे त्या ताबडतोड जाळे सोडी देईन त्या पासलारे चाल्या एन ता ने आघाडी जाईन ते बिहिरा बेनी बहा त्या ते जोबदी पोह याकोब एन त्या बहा युहान यहाल त्या अभो जोबदी या अरे उड्या माय त्या जाळा हानता देख्या एन ते त्या लाद्या पासे त्या ताबडतोड उड्या एन त्या अभो या सोडी देईन त्या पासाडी गोया एन त्या चेला जया पासे इसू आखा गालिल देशामाय यहुदी लोका सोबाय ठिकाणा माय हिकाडतो एन देव राजा हरी बातमी आखतो एन लोखा मान्या बादे जात्या रोग होगे जाते दुखे हारे को तो फिरियो एन त्या बोदेल बातमी होगा सूर्या आखा देशामाय वेराई तोवे ज्या दुखी आता जहाल जुदा जुदा जात्या रोग एन दुखे लागले एन जहाल बूत लागला मिरगी लोकवा वाळ्या ते एन त्या होगाल त्याहाय त्यापा ये एन ते त्या होगा दुख्याल हारे को ये पासे गालिल देकापोली यरुशलेम यहुद्या एन यार्देन नोये तेकाने मुलुक यहा माने लोखा टोळा टोळास त्या पासला रे चाल्या